अहो आहोबा
काय म्हणता?
हे काय चाललंय धडधड खडखड? वाजेपूर्वीची बडबड आणि गाडीची खडखड?
याला म्हणायचं खंडेरायाचं जागरण.
असे जागरण कोणकोणत्या ठिकाणी झाले सांगा आम्हाला.
सांगायला पाहिजे.
हो,
आदी मैलार नळदुर्ग बाळ्याचा खंडोबा पाली प्यंबरी कडे पठार जिजुरी दावडी निमगाव सातारा मलवडी कोरतन चिचखेड.
वा वा,
अशा महामा ठिकाणी देवाचे जागरण झाले.
जागरण झाले.
ज्या ज्या ठिकाणी देवाचे ठाणे आहेत त्या त्या ठिकाणी जागरण झाले.
जागरण झाले.
राहिल्या सायलेले जागरण झाले भोळ्या भक्ताच्या घरी.
बराबर.
तेहतीस कोटी देवाला आमंत्र दिलं, वाघ्या मुरळीनं देवाचं नमन गायलं.
वा वा,
पंचतत्वाच्या गादीवर देव येऊन बसले, भक्ताला पाहून आनंदित झाले. हा समय तो समय एक झाला. ड्युटीत बुदली पाजळली, ड्युटीवरी पाच पळ्या तेल जळ, भक्ताचं विघ्न दूर पळत.
बराबर आहे.
तेहतीस कोटी देवाचं नमन केलं. आता गजानन गणपतीला बोलून घ्या आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करा. आधी वंदु गणपती ग सारे जगत्याची वंदिती. आधी वंदु गणपती ग सारे जगत्याची वंदिती. यर धावत ये गणपती न गण हा वीर वीर वीर. यर धावत ये गणपती न गण हा वीर वीर वीर.
ये धावत ये गणपती न गण हा वीर वीर वीर. ये धावत ये गणपती न गण हा वीर वीर
त्याची गाना मूर्ती बनवली. दारात राखण ठेवली, कोणी येऊ नाही ताकीत केली. पार्वती वनाया बसली गण हा वीर वीर वीर. पार्वती वनाया बसली गण हा वीर वीर वीर.
ये धावत ये गणपती न गण हा वीर वीर वीर. ये धावत ये गणपती न गण हा वीर वीर
शिव शंकर तिथ आला तो सतवर. तिथ ये मुलिया कर तू कोण ये मुसाफिर. मी आदिशे सीता बाळ गण हा वीर वीर वीर. मी आदिशे सीता बाळ गण हा वीर वीर वीर.
ये धावत ये गणपती न गण हा वीर वीर वीर. ये धावत ये गणपती न गण हा वीर वीर वीर.
शंकराची राग भारी आला, त्याने हाती त्रिशूळ घेतला. माता पार्वताही रडे पाही शंकराच्या मुखात रे मज बाळ द्याव्य मज कडे अवघड झाले कोडे शिव शंभून शिर जोडिले नगन हा वीर वीर वी शिव शंभून शिर जोडिले नगन हा वीर वीर वी
गणपती न बनहा वीर वीर वी